अभ्यासपुस्तक पाठ चार नखशिखांत पाच सौंदर्यासाठी काहीही एक
ई ऐगो शी शी
अशा जोरदार किंकाळ्या मंदिराच्या खोलीतून ऐकू आल्या आणि आई भाई आणि बंटू धावतच तिथे पोचले. दार बंद होतं. मंदू अजूनही किंचाळतच होती. आई भाई आणि बंटू सगळे दार वाजवून थकले, पण मंदिरा काही दार उघडेना आणि तिचं किंचाळणं काही थांबेना. हे बघ, आता दार नाही उघडलंस तर भाई दार तोडेल ह, आई ओरडली. हा दम ऐकून मात्र मंदिरानं लगेच दार उघडलं. दारात ती उभी होती. दोन्ही हात तिनं गालावर गच्च दाबून ठेवले होते. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते.
अगं, काय झालं तरी काय? का अशी ओरडतीयस? आणि हात घे बरं आधी खाली, आई ओरडली.
मंदिरानं कसेबसे हात खाली घेतले आणि भाई आणि बंटू चेव चढल्यासारखे हसायला लागले. त्याबरोबर मंदिरा नव्या जोमानं किंचाळायला लागली. आई मात्र नवलानं मंदिराच्या तारुण्यपिटिकांनी भरलेल्या गालांकडे पाहत होती.
बघ ना, हे काय झालंय? आता कशी जाऊ मी कॉलेजला? वैताग आलाय नुसता.
हात पाय आपटत मंदिरा हमसून हमसून रडत होती आणि भाई व बंटू चेव आल्यासारखे खिंकाळत होते. एकमेकांना टाळ्या देऊन फक्कड ह एकदम, वाह वाह एकदम सही असं म्हणत तिला चिडवत होते.